आओ 10 मिनट आनापान की साधना का अभ्यास करें
या 10 मिनटे आनापानाच्या साधनेचा अभ्यास करा. मांडी घालून बसा, आरामात सुखपूर्वक बसा. ज्या आसनात आरामात बसू शकाल त्याच आसनात बसा. कंबर, पाठ, मान सरळ ठेवा. डोळे बंद ठेवा. ध्यानाच्या वेळी नेहमी डोळे बंद असायला हवेत. डोळे उघडले तर मन भरकटेल, म्हणून डोळे बंदच असू द्या. जे चष्मा वापरत असतील त्यांनी चष्मा काढून ठेवा. तोंड पण बंद ठेवा. श्वास तोंडाने घ्यायचा नाही तर नाकाने घ्यायचा आहे, तर सगळे लक्ष नाकाच्या दरवाजांवर. सगळे लक्ष नाकाच्या दरवाजांवर ठेवून जाणत राहा. श्वास आत येत आहे तर येत आहे, बाहेर जात आहे तर जात आहे, हेच जाणायचे आहे. बस यालाच जाणत राहा. सातत्याने जाणत राहा. खूप लक्षपूर्वक जाणत राहा. श्वास डाव्या नाकपुडीतून जात आहे किंवा श्वास उजव्या नाकपुडीतून जात आहे, अथवा दोन्ही नाकपुड्यातून जात आहे, खूप लक्ष देऊन खूप लक्षपूर्वक जाणा. त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. डावीकडून जात आहे तर डावीकडून, उजवीकडून जात आहे तर उजवीकडून, केवळ जाणा. केवळ जाणायचेच आहे. श्वास मोठा आहे तर मोठा आहे, छोटा आहे तर छोटा आहे, त्याला सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करू नका. केवळ जाणायचे आहे, केवळ जाणायचे आहे. हा श्वास आला, हा श्वास गेला, हा श्वास आला, हा श्वास गेला, श्वासाश्वासावर मन टिकू दे. श्वासाश्वासावरच मन टिकू दे. मन भटकले तर त्याला पुन्हा श्वासावर घेऊन या. भटकूच देऊ नका. भटकले तर पुन्हा श्वासावर घेऊन या. मनाला नाकाच्या दरवाजांवर टिकवून ठेवा. खूप दृढतेने टिकवून ठेवा. एका पहारे कऱ्याप्रमाणे, एका द्वारपालाप्रमाणे खूप जागरूक, खूप सावधान. एक सुद्धा श्वास बिना जाणल्याशिवाय आत येता कामा नये. एक सुद्धा श्वास बिना जाणल्याशिवाय बाहेर जाता कामा नये. एका एका श्वासावर पहारा असू द्या. एका एका श्वासाची राखण होत राहो. खूप जागरूक, खूप सचेत, खूप सावधान, सावधान, सावधान. आपल्याच श्वासाविषयी सावधान. श्वासाच्या येण्या जाण्याविषयी सावधान.
सवतु सप्त मंगलं भवतु. सप्त मंगलं भवतु. सप्त मंगलं. बहुत अच्छे, बहुत अच्छे. विश्राम करो, विश्राम करो.